स्पेस जॅक निरंजन घाटे रामा शिवा गोविंदा. दुपारी जयंताचा ऑफिसातून फोन आला होता, आज तुझ्यासाठी काहीतरी गंमतशीर भेट आणतो म्हणून. अर्थात ती काहीतरी यांत्रिक करमणूक असणार याची रागिणीला खात्री होतीच, कारण जयंत भारत यंत्रमानव निर्माण समूहात नोकरीला होता. अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स रोबोट्स अँड मेकॅनिकल मेन या कंपनीच्या भारतीय घटकातील एक विभाग प्रमुख होता. अर्थात आत्तापर्यंतची सगळीच यंत्र मानव सदृश होतीच असं नाही, पण तिला त्या करमणुकीचा कंटाळा येई. जयंत आज काय आणतो आणि या गमतीचा आपल्याला किती दिवसात कंटाळा येईल याचा विचार करत ती पडून होती. माधुरीचा फोन आला. या व्हिडिओ फोनमुळे एक झालं होतं, दरवेळेस नीट नेटकं होऊन फोन घ्यायला जावं लागे, नाहीतर पंचायत. मागं एकदा महिला मंडळातल्या दुर्वेबाईंनी व्हिडिओ प्लेटवर तिचा अवतार बघून उद्गार काढले होते. अय्या, घरी अशा अवतारात सारख्या राहता वाटतं, असा राग आला होता त्यांचा, ढब्बी मेली. माधुरी, प्रतिभा आणि सविता दुपारी वेळ घालवायला येते म्हणाल्या होत्या, पण त्यांना तिच्याकडच्या यांत्रिक करमणुकी बघायच्या असणार याची तिला खात्री होती, आणि मग त्या जयंत येईपर्यंत बसणार. या तीन बहिणी आल्या की अक्षरशः घर डोक्यावर घेत, मग तो पुन्हा चिडणार. शिवाय तो आज काहीतरी गंमत आणणार होता, म्हणून तिनं त्यांना रामा नाही ही सबब सांगितली. म्हणजे खोटं बोलायचंही पाप नाही. हा रामा म्हणजे अगदीच हलकट, दरवेळेला पगार वाढ हवी, काम मात्र नको. काम तरी काय, व्हॅक्युम क्लीनर फिरवायचा, बाहेर नेऊन मोकळा करायचा, कपडे यंत्रात धुवून वाळवून इस्त्री करून कपाटात टाकायचे, आणि जाता जाता भांडी फेकून द्यायची. पूर्वी म्हणे लोक धातूची भांडी वापरायचे, शी तीच तीच भांडी पुन्हा पुन्हा कसली वापरायची. कापड वापरायची फॅशन आली ती तरी किती दिवस राहते कुणास ठाऊ, पुन्हा कागदी कपडे आले की यंत्र वाया. ती सारखी जयंताला म्हणायची यांत्रिक रामा आण म्हणून. 5 वाजले, बेल वाजली, जयंत आत आला. त्याच्याबरोबर एक माणूस होता, सुटा बुटातला, जरासा विचित्र वाटला, पण काय ते कळलं नाही. रागिणीनं जयंताकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. तो म्हणाला, पाहुणा आणलाय मी, अमर एक, ही माझी बायको रागिणी. अमरनं मान हलवली. टोपी ठेव तिथे स्टँडवर आणि आरामात बस. अमर बसला. आणि गंमत कुठे, रागिणीनं विचारलं. धीर धर, जयंत टाय काढत कपडे बदलायला गेला. रागिणी अमरशी बोलत होती, पण अमर हू की चू करत नव्हता. रागिणीला वाटलं त्याला मराठी येत नसावं, पण जयंताच्या फॅक्टरीतील सर्वच जण मराठी, हिंदी किंवा इंग्रजी बोलत किंवा त्यांना समजत होतं. जयंत बाहेर आला आणि रागिणीला म्हणाला, तुला गंमत पाहिजे होती ना, तर मग घे, पण आधी रामा गड्याला रजा दे. अमर, रागिणीला सांग काय ते. होय मालक. नमस्ते बाईसाहेब, अमरनं हात जोडले. माझं नाव अमर एक, मला भारत यंत्रमानव निर्माण समूहानं निर्माण केलं. फक्त माझं हृदय अमेरिकेत तयार झालं. माझ्यासारखेच आणखी 3 भाऊ अमेरिकेत तयार झाले आहेत. आम्हाला अजून प्रसिद्धी मिळालेली नाही. माझं शरीर अणुशक्तीवर चालतं. माझे अवयव फायबर ग्लास आणि प्लॅस्टिकचे आहेत. मी आपल्या सेवेस हजर आहे. शुद्ध पुस्तकी इंग्लिशमध्ये अमर बोलत होता. रागिणीला धक्का बसला. यांत्रिक मानव म्हणजे फ्रँकेस्टाईन तर नव्हे. तिला काय वाटतं ते जयंतच्या लक्षात आलं. तो म्हणाला, घाबरू नकोस, माणसासारखा दिसला तरी यंत्र आहे ते. त्याच्या मेंदूवरचा पहिला संस्कार म्हणजे मानव आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे असा केला आहे, आणि ॲसिमोवचे 3 नियम त्याच्या डोक्यात पूर्णपणे ठसवले आहेत. तू काळजी करू नकोस. अमर आणि त्याचे 3 भाऊ ह्यांचीही परीक्षा आहे. आमची कंपनी ह्या बाबतीत अग्रेसर ठरली. अमेरिकेत जे जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं. मानवासारखा मानव तयार केला. अमरला मराठी समजतं, इंग्लिश बोलता येतं. तू सायकॉलॉजी घेऊन MA झालीयस ना, म्हणून त्याला घरी आणला. टेस्ट कर, हळूहळू मराठी शिकेल का ते बघायचंय. आमचे भाषातज्ज्ञ म्हणाले, फोनेटिकल मराठी किंवा कुठलीही संस्कृतोद्भव भाषा श्रेष्ठ आहे. ती जर अमर.
सॅम्पल कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू.